हॅलो, गुड आफ्टरनून सर. परांजपे स्कीम मधून बोलतोय. सर, प्रॉपर्टी रिलेटेड काय रिक्वायरमेंट आहे का तुमची पुण्यामध्ये, फ्लॅटसाठी वगैरे? हॅपीनेस हब. हा
सर, तिथे तुम्हाला कोणता फ्लॅट हवा आहे? 1 BHK, 2 BHK? तिथे आहे सर 2 BHK आता अवेलेबल.
त्याचा कार्पेट एरिया असेल सर 625 ते 670 स्क्वेअर फूट. आणि 30 ते 32 लाखापर्यंत त्याची प्राइस रेंज आहे. तिथे ऑल इन्क्लुझिव्ह सर? नाही, ऑल इन्क्लुझिव्ह. स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन, GST इन्क्लुझिव्ह. 32 लाखला 670 आहे आणि 30 लाखला 625 आहे असे. तर मी तुम्हाला आमचे साईट मॅनेजर आहेत सर तिथले, त्यांचा नंबर देतो. तृप्ती मॅम म्हणून आहेत, त्यांना तुम्ही कॉल करा आणि जेव्हा तुम्हाला जमेल तेव्हा तुम्ही साईट व्हिजिट करू शकता या वीक मध्ये किंवा कधी. आमचे साईट चालू असतात सकाळी 10 पासून ते 6:30 पर्यंत. सर, ब्रोशर तुम्हाला सर मॅम देऊ शकतील, कारण पर्टिक्युलर साईटचं ब्रोशर त्यांच्याकडे अवेलेबल असतं. तर तुम्ही त्यांना कॉल करून. हो सर, कारण तुम्ही इन्क्वायरी टाकली होती ती आता हे करून आम्ही तुम्हाला कॉल केला. नाही आहे सर, तुम्हाला मी नंबर वाटलं सांगू का नंबर त्यांचा? 7410070967. राईट सर. आणि तो नाही लागला तर अजून एक नंबर आहे सर, 7420075052. तृप्ती मॅम वरचा जो नंबर आहे तो तृप्ती भिडे मॅम आहेत आणि दुसरा नंबर आहे आराध्या वरचा.
त्यांना तुम्ही कॉल करून डिटेल्स पण त्यात पाठवू शकतील तुम्हाला आणि साईट व्हिजिटला पण तुम्ही जाऊ शकता. तिथे चांगलं आहे खेळजी वापरतात कंपेरेटिव्हली,
कारण सर तिथे पहिल्यापासून प्रोजेक्ट आहेत आमचे. 22 टॉवर्स आहेत टोटल, एक टाउनशिप सारखं आहे तिथे, त्यामुळे तिथे बऱ्यापैकी चांगला रिस्पॉन्स आहे आणि हायवे टच आहे त्यामुळे हे आहे.
सर ती डिटेल्स ऍक्च्युअली तुम्हाला साईट मॅनेजर सांगू शकतील. चालेल चालेल सर. ओके सर, थँक्यू सो मच.